चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजिट डेली शुगर मार्केट अपडेट, बुधवार 3 ऑक्टोबर 2019। डोमेस्टिक मार्केट, आज देशभरातील मागणीत मंदी दिसून आली। बाजारात 5 रुपयावरून 10 रुपयाची घसरण नोंदली गेली। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3125 रुपये ते 3205 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3265 रुपये ते 3375 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3425 रुपये ते 3575 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3175 रुपये ते 3265 रुपये, तर M30चा व्यापार 3300 रुपये ते 3365 रुपये होता। कोलकातामध्ये M30चा व्यापार 3820 रुपये ते 3855 रुपये होता। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3350 रुपये ते 3480 रुपये होता, तर M30चा व्यापार 3425 रुपये ते 3450 रुपये होता। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, आज बाजारात चांगली मागणी होती। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $3,44.40 प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 1.283 सेंट्स होते। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत $3.22 ते $3.24 राहिला। करन्सी कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 7.0956 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.1239 झाला। क्रूड फ्युचर्स 3733 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $52.48 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 1.98.54 अंकांनी खाली येऊन 3.8106.87 अंकावर, तर त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑन NSE निफ्टी 4.50 अंकांनी खाली आला आणि 1.1314.00 वर थांबला।